आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाराणसींत पीएम किसान येवजणेचो विसावो हप्तो जारी करतले. सुमार 2,200 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. 73 मुखेल गर्दी आशिल्ल्या रेल्वे स्टेशनांचेर स्टेशन डिरेक्टर नेमतले, जे उत्सवांच्या काळांत स्टेशनाचेर गर्दी उणी करपा खातीर त्वरीत निर्णय घेवंक शकतले अशें रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हांणी सांगला. 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर जाल्यात. शाहरुख खान आनी विक्रांत मेसीक उत्कृष्ट अभिनेतो आनी राणी मुखर्जीक उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार फावो जाल्यात. मकाव ओपन बॅडमिंटन सर्तीन आज दादल्यांच्या एकोडे गटाच्या सेमीफायनलीन भारताचे लक्ष्य सेन आनी थरुन मन्नेपल्ली खेळटले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशांतल्या वाराणसी ह्या आपल्या संसदीय मतदारसंघात सुमार 2,200 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसींत पीएम किसान येवजणेच्या 20व्या हप्त्या अंतर्गत 9,70,00,000 शेतकऱ्यांक 20,500 कोटी रुपया मायत जारी करतले. मोदी ह्या वेळार उपस्थितांक उद्देशून उलोवप करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसी भेटी वेळार जायत्या मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले. वाराणसी वाडोही रोड आनी चिटोनी शूल टंकेश्वर रोडच्या रुंदीकरणाचे उक्तावण ते करतले आनी हरदतपुरान रेल्वे ओव्हरब्रिजाचे उक्तावण करतले. भारताच्या संरक्षण गरजांचे सोर्सिंग फक्त देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा गरजेप्रमाण आनी रणनितीच्या मूल्यांकनांतल्यान थारता अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगले. मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी नवी दिल्लीन प्रसार माध्यमाकडेन संवाद साधतना संरक्षण खरेदी विशीं विचारिल्ल्या प्रश्नाक जाप दितना अशें सांगले. उर्जा स्रोतांविशीं प्रवक्त्यान सांगले, बाजारांत उपलब्धताय आनी सत्याचे संवसारीक परिस्थिती प्रमाण भारत कार्य करता. भारत रशिया संबंधाविशी जयस्वाल हांणी म्हळे, वेगवेगळ्या देशांकडे आशिल्ले द्विपक्षीय संबंध आपापल्या गुणवत्तेचेर आधारित आसा आनी खंयच्याच दुसऱ्या देशाच्या नजरेंतल्यान पळोवंक फावना. हिंद महासागर वाठारांतल्या देशांकडे भारताचे राजकीय संबंध घटमूट आसात आनी वेपार आनी गुंतवणूक हांचे संबंध वाढत आसा अशें केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री किर्ती वर्धन सिंग हांणी म्हळा. काल लोकसभेन एका लेखी जापेन मंत्र्यांनी हे म्हळा. तांणी सांगले, उदरगत प्रकल्प आनी मुळाव्या साधन सुविधांचो सहकार देशांबरोबर फुडें वता आनी सगळ्या क्षेत्रांनी व्यापक सहभाग आसा. रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हांणी सांगला, 73 मुखेल गर्दी आशिल्ल्या रेल्वे स्टेशनाचेर स्टेशन डिरेक्टर नेमतले, जे उत्सवाच्या काळांत स्टेशनाचेर गर्दी उणी करपा खातीर दरेफेद निर्णय घेवंक शकतले. काल राज्यसभेन लेखी जापेन वैष्णव हांणी सांगले, स्टेशना भायर कायमस्वरुपी होल्डिंग एरिया आनी रुंद फूट ओव्हरब्रिज तयार करून गर्दी वेवस्थापन सुदारतले. 5 स्थानकाचेर होल्डिंग एरिया बांदपाचो पायलट प्रोजेक्ट सुरू आशिल्ल्याचे तांणी सांगले. प्रमुख स्थानकांचेर सीसीटीव्ही देखरेख, वॉकी टॉकी घोषणा प्रणाली आनी वॉर रूम स्थापन करतात. फक्त कन्फर्म तिकेट धारकांकूच प्लॅटफॉर्माचेर वचपाक मेळटले अशें तांणी म्हळें. तिकेट नाशिल्ल्या आनी वेट लिस्टांतल्या प्रवाशांनी गाडी ये मेरेन भायल्या वेटींग रुमांत रावचे पडटले. 2047 विकसीत भारताचे स्वप्न साध्य करपा खातीर IIT IMS धनबादच्या पदवीधर विद्यार्थ्यांक उत्प्रेरकाची भूमिका बजावचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केला. झारखंडाच्या तांच्या 2 दिसांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिसा धनबादान जाल्ले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंडियन स्कूल ऑफ मायन्स धनबादच्या 45व्या दिक्षांत सुवाळ्यांत राष्ट्रपती उपस्थित आशिल्ल्यो. मुर्मू हांणी संगणक विज्ञान अभियांत्रिकीन प्रथम क्रमांक मेळोवपी बीटेक पदवीधर प्रियांशु शर्मा हाका राष्ट्रपती सुवर्ण पदक प्रदान केले.
भारत 2047 तक विकसित भारत बनने के लक्ष्य की ओर आत्मविश्वास से आगे बढ़ रहा है. आपको इस विकास यात्रा का अग्रदूत बनना है. विकसित भारत का अर्थ है एक ऐसा राष्ट्र जहां प्रत्येक व्यक्ति को सम्मान अवसर गरिमा और बेहतर जीवन स्तर प्राप्त हो.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेलान ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांकां काल पुण्यांत जाल्ल्या कार्यावळींत 43वो लोकमान्य तिळक राष्ट्रीय पुरस्कार भेटयलो। हो पुरस्कार लोकमान्य तिळक मेमोरियल ट्रस्ट राष्ट्राच्या प्रगतीत म्हत्वाचं योगदान दिवपी व्यक्तींक दितात। 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यात। 12th फेल या हिंदी फिल्माक सर्वोत्कृष्ट फिचर फिल्माचो पुरस्कार फावो झालो। काल सांजवेळा नवी दिल्लीन पुरस्कार जाहीर करतना फिचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर हांणी सांगले, शाहरुख खान आनी विक्रांत मेसीक जवान आनी 12th फेल खातीर उत्कृष्ट अभिनेतो विभागांतले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फावो झाल्यात। तांणी म्हळें, राणी मुखर्जीक मिसेस चॅटर्जी वर्सीस नॉर्वे ह्या सिनेमांतल्या अभिनया खातीर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार फावो जाला। नॉन फिचर फिल्म श्रेणी खातीरच्या ज्युरीचे अध्यक्ष पी शेषाद्री हांणी सांगले, सौम्यजीत घोष दस्तीदार दिग्दर्शित फ्लावरिंग मॅन ह्या चित्रपटाक सर्वोत्कृष्ट नॉन फिचर फिल्म पुरस्कार फावो जाला। तांणी म्हळें, पियुष ठाकुराक बेस्ट डायरेक्शन पुरस्कार मेळा। शेषाद्री हांणी सांगले, गॉड वल्चर एन्ड ह्युमन हाका सर्वोत्कृष्ट माहितीपटाचो पुरस्कार मेळा। काल जाहीर झाल्ल्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात नाळ 2 या मराठी चित्रपटाक 2023 वर्साचो सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार फावो झाला। झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझीस आनी आर्टपट प्रोडक्शन्स निर्मीत या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी हाका 3 केला। गोकुळाष्टमी वेळार जावपी दहीहंडी उत्सवान वांटो घेवपी 1.5 लाख गोविंदा खातीर महाराष्ट्र सरकारान विमो कव्हरेज जाहीर केला। तांची सुरक्षितताय सुनिश्चित करपा खातीर सरकार द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मार्फत प्रति सहभागी 75 रुपये दरान विमा खर्च सोसतले। मानवी पिरामीड तयार करतना अनेकदा दुखापत जाल्ल्या गोविंदांक आधार दिवप हे या धोरणाचे उद्दिष्ट आसा। ह्या खातीर खेळा उदरगत निधींतल्यान 1.12 कोटी रुपयांची रक्कम दितले। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आनी खेळा आनी युवा सेवा खात्याक बरोबर समन्वयान ही येवजण चालीक लावपाची आसा। पारंपारीक कोल्हापुरी चप्पलां खातीर 2 सरकारी कंपनींक भौगोलीक संकेत वा GI दिवपाची अधिकृतपणान पुष्टी जाल्या। इटालियन फॅशन ब्रँड प्रादान आपल्या समर कलेक्शनान कोल्हापुरी चप्पल सारखी चामड्याची चप्पलां दाखयल्या उपरांत हे पाऊल उबारला। भारतीय हवामान खात्यान आज आसाम, मेघालय, अस्तंत बंगाल, सिक्कीमान कांय सुवातांनी अतिमुसळधार पावसाचो रेड अलर्ट जारी केला। अरुणाचल प्रदेश आनी बिहारान कांय सुवातींनी मुसळधार ते अतिमुसळधार पावस पडपाचो अदमास उक्तायला। फुडले 2 दीस छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरला, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडान घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा। मकाव ओपन बॅडमिंटन सर्तीन आज दादल्यांच्या एकोडी गटाच्या सेमीफायनलीन भारताचे लक्ष्य सेन आनी थारून मन्नेपल्ली खेळटले। लक्ष्य सेन इंडोनेशियाच्या आल्वी फरहान आड खेळटलो, जाल्यार तरुण आनी मलेशियाचे जस्टीन हो ये हांचे मदीं खेळ जातलो। बायलांच्या एकोडी गटान डॅनमार्कची लायन क्रिस्टोफरस, जपानची रिको गुंजी, चीनाची यू फे चेन आनी चीनी तायपेची सियांग टी लीन हांणी निमाण्या 4 सुवात मेळयली। आज ह्योय मॅची जातल्यो। केंद्रीय खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी काल नवी दिल्लीन बुद्धीबळ खेळगडे दिव्या देशमुखाचो सत्कार केलो। निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाराणसीन PM किसान येवजणेचो विसावो हप्तो जारी करतले। सुमार 2,200 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनयाद घालतले। 73 मुखेल गर्दी आशिल्ल्या रेल्वे स्टेशनांचेर स्टेशन दिरेतोर नेमतले अशे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला। 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाल्यात। शाहरुख खान आनी विक्रांत मेसीक उत्कृष्ट अभिनेतो आनी राणी मुखर्जीक उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार फावो जाल्या। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30।